आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केरळ नामांतर विधेयक आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत सादर करणार। विकसित भारत घडवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्य दिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन। हरियाली अमावस्येनिमित्त देशभरात भव्य वृक्षारोपण मोहीम। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान दिल्लीत सहभागी होणार। महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्याचा निर्धार। मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आणि हिमाचल प्रदेशातील 12 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा। आता सविस्तर बातम्या। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज केरळ नामांतर विधेयक राज्यसभेत चर्चा आणि संमतीसाठी मांडणार आहेत। लोकसभेनं हे विधेयक कालच मंजूर केलं आहे। तसंच आज राज्यसभेत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक 2026 वर चर्चा आणि ते मंजूर होण्याची अपेक्षा आहे। लोकसभेत खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 विचारार्थ आणि संमतीसाठी मांडलं जाणार आहे। राज्यसभेने काल न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं। तत्पूर्वी नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या निदर्शनादरम्यान झालेली कथित पोलीस कारवाई आणि इतर विविध मुद्द्यांवरून सभागृहात दिवसभर गदारोळ पाहायला मिळाला। इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळाचं सत्र सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब झालं। लोकसभेने केरळ नामबदल विधेयक 2026 मंजूर केल्याने राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये केरळ राज्याचं नाव केरळम करण्याचा प्रस्ताव आहे। लोकसभेने राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक 2026 देखील मंजूर केलं। विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळादरम्यान ही दोनही विधेयकं कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आली। दरम्यान केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर विद्यार्थ्यांच्या निदर्शनाबाबतच्या चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केला आणि सरकार या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं। गृहमंत्री अमित शहा हे देखील विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देण्यास तयार आहेत, परंतु विरोधी पक्ष सभागृहाचं कामकाज चालू देत नाहीत असा आरोप त्यांनी केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विकसित भारत घडवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्यदिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं आवाहन केलं आहे। समाज माध्यमावर यासंदर्भातील ध्वनीचित्रफीत त्यांनी प्रसारित केली आहे। प्रत्येक नागरिकाने एकत्र येऊन देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहावी आणि हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत सर्वांनी आपापल्या घरी तिरंगा फडकवावा असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं आज माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक माय लाईफ माय स्ट्रगल या आत्मचरित्राचं प्रकाशन होणार आहे। भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सेबीने आपल्या नियमावलीअंतर्गत सूचीबद्ध नगरपालिका कर्जरोखे असलेल्या नगरपालिकांसाठी स्टॉक एक्सचेंजकडे आर्थिक निष्कर्ष सादर करण्याच्या मुदतीत शिथिलता आणली आहे। काल जारी केलेल्या सुधारित आराखड्यानुसार सूचीबद्ध नगरपालिकांना आता पहिल्या सहामाहीनंतर 60 दिवसांच्या आत सहामाही लेखापरीक्षण न झालेले आर्थिक निष्कर्ष सादर करावे लागतील। यापूर्वी ही मुदत 45 दिवसांची होती। तसंच वार्षिक लेखापरीक्षित आर्थिक निष्कर्ष आणि लेखापरीक्षण अहवाल आर्थिक वर्ष संपल्यापासून 90 दिवसांच्या आत सादर करावे लागतील। यापूर्वी ही मुदत 60 दिवसांची होती। हरियाली अमावस्येनिमित्त नवी दिल्लीत भव्य वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते आज होणार आहे। वृक्षमित्र अभियानाअंतर्गत देशभरातील हजारो सदस्यही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपापल्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबवणार आहेत। देशभरात 50,000 हून अधिक रोपं लावण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आला आहे। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार असून राज्यात 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र, 4,00,000 उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी आणि 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल पुण्यात GCC प्रोज नेतृत्व शिखर परिषदेत ते बोलत होते. या वर्षाअखेरपर्यंत जागतिक क्षमता केंद्रांच्या क्षेत्रात पुणे शहर देशाचं नेतृत्व करेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. हर घर तिरंगा अभियानांतर्गत पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काल तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोला आपल्या मून बेस कार्यक्रमात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं आहे. आर्टेमिस कराराअंतर्गत असलेल्या भागीदारीच्या आधारे वैज्ञानिक माहितीच्या देवाणघेवाणीबाबत सहकार्य करण्यासाठी चर्चा पुढे नेण्यावर भारत आणि अमेरिका सहमत झाले आहेत. भारत अमेरिका अंतराळ संयुक्त कार्यगटाची 9वी बैठक 5 आणि 6 ऑगस्ट रोजी बंगळुरू इथल्या इस्रोच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या उद्घाटन सत्रात इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्गिओ गोर यांनी मार्गदर्शन केलं. द्विपक्षीय अंतराळ सहकार्य अधिक दृढ करण्यावर यावेळी भर देण्यात आला. कर्करोगाचं लवकर निदान व्हावं आणि रुग्णांची योग्य काळजी घेतली जावी यासाठी कर्करोगाला अधिसूचित आजार म्हणून घोषित करण्याचा विचार करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने उर्वरित 19 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं काल हे निर्देश दिले. संसदीय स्थायी समितीच्या शिफारशींनुसार 36 पैकी 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कर्करोगाला याआधीच अधिसूचित आजार म्हणून घोषित केलं असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. यासंदर्भातील मागणी करणाऱ्या एका जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच केंद्र सरकार तसंच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटीसा बजावल्या होत्या. देशभरात 7 ऑगस्टपर्यंत 967,00,000 हेक्टर जमिनीवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे. यामध्ये 344,00,000 हेक्टर जमिनीवर भात आणि 180,00,000 हेक्टर क्षेत्र तेलबियांखालील असून गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी हे क्षेत्र 5,00,000 हेक्टरनं वाढलं आहे. श्रीअन्न अर्थात भरड धान्याखालील 168,00,000 हेक्टर जमीन असून 103,00,000 हेक्टर क्षेत्रात कडधान्याची लागवड झाली आहे. उसाखाली 58,00,000 हेक्टर तर तागाची लागवड 6,00,000 हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. वारसांना आदरांजली वाहण्याच्या उत्सवादरम्यान केरळमधील हजारो नागरिकांनी आज पहाटे कार्किडका वाऊच्या शुभप्रसंगी पिथरू थार्पनम अर्पण करण्यास सुरुवात केली. मल्याळम पंचांगातील कर्कडक महिन्यातील अमावस्येचा दिवस हा हिंदू परंपरेत आपल्या वारशांच्या शांतीसाठी पवित्र मानला जातो. कोलंबियात झालेल्या भूकंपानंतर आज बचाव पथकांकडून इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत 250 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. सोमवारी पहाटे कॉफी उत्पादक पट्ट्यात 7.4 रिक्टर तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. यामुळे कोलंबियातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. राष्ट्राध्यक्ष अबेलार्डो डीला एस प्रियला यांनी या भागाला भेट दिली आणि बाधित नागरिकांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. भारतीय हवामान विभागानं आज राजस्थानचा पूर्व भाग, पश्चिम बंगालचा काही भाग, मध्य महाराष्ट्र आणि ओडिशाला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. काही भागातील वीज आणि पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. हवामान विभागाने राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये पुढील 12 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केरळ नामांतर विधेयक आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत सादर करणार. विकसित भारत घडवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्यदिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हरियाली अमावस्येनिमित्त देशभरात भव्य वृक्षारोपण मोहीम. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान दिल्लीत सहभागी होणार. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रासाठी अर्थात GCCसाठी देशातलं आघाडीचं केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्याचा निर्धार. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आणि हिमाचल प्रदेशातील 12 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.